हरे कृष्णा करतल है, छोटा छोटा करतल है। हरे कृष्णा, जय राधा माधव कुंज बिहारी, जय राधा माधव कुंज बिहारी, गोपी जन वल्लभ गिरिवर धारी, जय गोपी जन वल्लभ गिरिवर धारी, यशोदानंदन व्रज जन रंजन, यशोदानंदन व्रज जन रंजन, यमुना तीर वनचारी, यमुना तीर वनचारी, जय राधा माधव कुंज बिहारी, जय राधा माधव कुंज बिहारी, हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे,
Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Jaya Radha Vrindavan Chandra Radha Vrindavan Chandra Radhe. Jaya Radha Kunj Bihari Radha Kunj Bihari Radhe. Jaya Jagannath Jagannath Baladeva Jaya Subhadra. Jaya Gauranita, 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 Jaya Gauranita. Jaya Jaya Prabhupada, 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 Prabhupada. Jaya Jaya Gurudev, 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 Gurudev. Nitai Gaur Hari Bol, Hari Bol, Hari Bol, Hari Bol.
Jai Om Vishnu Pad Paramahansa Parivarikacharya Ashtodarsha Sri Sri Krishna Kripamurti Abhay Charanaravinda Bhaktivedanta Swami Srila Prabhupada Ki ISKCON Vibhuti Sansthapakacharya Srila Prabhupada Ki Jai Om Vishnu Pad Paramahansa Parivarikacharya Ashtodarsha Sri Sri Krishna Kripamurti Bhakti Siddhanta Saraswati Thakur Prabhupada Ki Anant Koti Vaishnavrinda Ki Namacharya Srila Haridas Thakur Ki प्रेम से कहो श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद की श्री श्री राधा कृष्ण गोप गोपीनाथ श्याम कुंड राधा कुंड गिरी गोवर्धन की वृंदावन धाम मथुरा धाम की मायापुरी धाम श्री क्षेत्र जगन्नाथपुरी धाम की नवदीप श्याम की गंगा माई यमुना माई की तुलसी देवी भक्ति देवी की कलियुग पावन हरिनाम संकीर्तन की समवेद गौर भक्त वृंद की समवेद गौर भक्त वृंद की समेत गौर भक्तवृंद की निताय गौर प्रेमानंदे हरी बोल। आज अपन भगवत गीता जशी आहे अध्याय क्रमांक 9 मधला श्लोक क्रमांक 29 वरती चर्चा करायची आहे।
ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। मी म्हणेन त्याप्रमाणे मागे तुम्ही श्लोकचा उच्चारण करा। समोहम सर्वभूतेषु न मे द्वेषो अस्ति न प्रियः, ये भजन्ति तु मां भक्त्या, मयि ते तेषु चाप्यहम्। समोहम सर्वभूतेषु न मे द्वेषो अस्ति न प्रियः, ये भजन्ति तु मां भक्त्या, मयि ते तेषु चाप्यहम्। सम्मोहं सर्वभूतेषु न मे द्वेषो अस्ति न प्रियः, ये भजन्ति तु मां भक्त्या, मयि ते तेषु चाप्यहम्। शब्दार्थ सरलार्थ आणि तात्पर्य ऐसी भक्तवेदांत स्वामी शील प्रभुपाद यांच्याकडून। शील प्रभुपाद की जय। शब्दार्थ समहा मना माझ्या पाठीमागे, समहा अर्थ समभाव, अहम मी, सर्वभूतेषु सर्व जीवांच्या ठिकाणी, न कोणाचाच नाही, मे मला, द्वेष हा द्वेषपूर्ण, अस्ति आहे, न तसेच नाही, प्रिय हा प्रिय, ये जे भजंती दिव्य सेवा करतात, तू परंतु, माम माझी, भक्त्या भक्तिभावाने, मयी माझ्या माझ्यामध्ये आहेत, ते असे मनुष्य, तेषु त्यांच्यामध्ये, च सुद्धा, अपि निश्चितच, अहम मी। भाषांतर, मी कोणाचा द्वेष करीत नाही, तसेच कोणाशी पक्षपातही करीत नाही, सर्वजण मला सारखेच आहेत, परंतु जो कोणी भक्तिभावाने माझी सेवा करतो तो माझा मित्र आहे, माझ्या ठाई स्थित आहे आणि मी सुद्धा त्याचा मित्र आहे। परत एकदा भाषांतर वाचतो। मी कोणाचा द्वेष करीत नाही, तसेच कोणाशी पक्षपातही करीत नाही, सर्वजण मला सारखेच आहेत, परंतु जो कोणी भक्तिभावाने माझी सेवा करतो तो माझा मित्र आहे, माझ्या ठाई स्थित आहे आणि मी सुद्धा त्याचा मित्र आहे। तात्पर्य, या ठिकाणी कोणी प्रश्न करेल की जर श्रीकृष्णांना सर्वजण सारखेच असतील आणि कोणीच प्रिय नसेल तर मग त्याची दिव्य सेवा करण्यात सदैव निमग्न असलेला भक्त त्यांना विशेष प्रिय का असतो? परंतु या ठिकाणी भेद दर्शविण्याचा संभवच नाही, हे तर साहजिकच आहे। या भौतिक जगतात मनुष्य कितीही उदार प्रवृत्तीचा असला तरी त्याला आपली मुले बाळे विशेष प्रिय असतात। भगवंत म्हणतात की प्रत्येक जीव, मग तो कोणत्याही स्वरूपातला असो, तो माझा पुत्र आहे आणि म्हणून ते प्रत्येकाला जीवनावश्यक वस्तूचा विपुल प्रमाणात पुरवठा करतात। भगवंत मेघा समान आहेत, मेघ हा सर्वत्र पाऊस पाडतो, मग तो खडक असो, जमीन असो वा पाणी असो, परंतु आपल्या भक्ताकडे ते विशेष ध्यान देतात। अशा भक्तांचा या ठिकाणी विशेष उल्लेख करण्यात आला आहे। हे भक्त सदैव कृष्ण भावनाभावित असतात आणि म्हणून ते कृष्णामध्ये स्थित असतात। कृष्ण भावनामृत शब्द दर्शवितो की जे कृष्ण भावनाभावित असतात ते भगवंतांच्या ठाई स्थित असलेले चालते बोलते योगीच असतात। या ठिकाणी भगवंत स्पष्ट म्हणतात की मयी ते माझ्यामध्ये स्थित आहेत. यावरून साहजिकच आहे की भगवंत ही भावनामध्ये स्थित आहेत. ही गोष्ट परस्पर पूरकच आहे. यावरून ये यथामाम प्रपद्यंते तास्तैव भजाम्यहम श्लोकांचेही स्पष्टीकरण होते. जो ज्या प्रमाणात मला शरण येतो त्या प्रमाणात मी त्याची काळजी घेतो. भगवंत आणि भक्त दोघेही चेतन असल्यामुळे हे अलौकिक आदान प्रदान होते. हिरा जेव्हा सोन्याच्या अंगठीत बसविला जातो तेव्हा तो अत्यंत सुंदर दिसतो. त्यामुळे सोन्याचे सौंदर्य वाढते आणि त्याचबरोबर हिऱ्याचेही सौंदर्य वाढते. भगवंत आणि जीव दोघेही नित्य प्रकाशमान असतात आणि जेव्हा जीव भगवत सेवा करण्यास प्रवृत्त होतो तेव्हा त्या जीवाला सोन्याची शोभा येते. भगवंत हे हिऱ्याप्रमाणे आहेत आणि म्हणून हा माणिका चंदन योग अत्यंत सुंदर दिसतो. जीवांना त्यांच्या विशुद्धावस्थेत भक्त म्हटले जाते. भगवंत हे त्यांच्या भक्ताचेही भक्त बनतात. भगवंत आणि भक्तामध्ये जर परस्पर पूरक संबंध नसेल तर ते सविशेष तत्वज्ञान असू शकत नाही. निर्विशेष तत्वज्ञानानुसार परमेश्वर आणि जीवामध्ये कसे आदान प्रदान असत नाही, परंतु सविशेष तत्वज्ञानानुसार असे आदान प्रदान असते. याबाबतीत वारंवार उदाहरण दिले जाते की भगवंत हे एका कल्पवृक्षाप्रमाणे आहेत आणि मनुष्याला ह्या कल्पवृक्षापासून जे काही हवे असेल ते भगवंत पुरवितात. परंतु येथे केलेले विवेचन अधिक स्पष्ट आहे. या ठिकाणी भगवंत हे आपल्या भक्ताच्या प्रती पक्षपाती असल्याचे सांगण्यात आले आहे. यावरून भगवंतांची आपल्या भक्तावर विशेष कृपा असल्याचे व्यक्त होते. भगवंत आणि भक्त यांच्यातील आदान प्रदान हे कर्म सिद्धांताच्या अधीन असल्याचे समजू नये. असे हे आदान प्रदान दिव्य स्थितीमध्ये होते. भगवत भक्ती ही प्राकृत जगतातील क्रिया नसून सच्चिदानंदमयी आध्यात्मिक जगतातील क्रिया आहे. ही शेवटची तीन ओळी अत्यंत महत्त्वाची आहे. भगवंत आणि भक्त यांच्यातील आदान प्रदान हे कर्म सिद्धांताच्या अधीन असल्याचे समजू नये. आपल्या भौतिक जगतात कर्माचे जे सिद्धांत आहेत, हे केले की हे मिळाले पाहिजे, हे मिळण्यासाठी हे केलं पाहिजे, हे सिद्धांत इथं लागू पडत नाहीत. असे हे आदान प्रदान दिव्य स्थितीमध्ये होते. भगवत भक्ती ही प्राकृत जगतातील क्रिया नसून सच्चिदानंदमयी आध्यात्मिक जगतातील क्रिया आहे. हरे कृष्ण. ओम अज्ञानतिमिरांध्यस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. श्रीचैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदामयं ददान्ति स्वपदान्तिकं. वन्देहं श्रीगुरु श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादां सहगण ललितां श्रीविशाखान्वितां च. हे कृष्ण करुणा सिन्धु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. प्रथम आज उपस्थितांचं स्वागत करतो. कारण आज रविवारच्या दिवशी अनेक गोष्टी बाहेर करता येण्यासारख्या आहेत मनोरंजनाच्या, तरी पण आपण त्या सर्व सोडून इथं मंदिरात उपस्थित आहात. दोन मार्ग असतात, एक भौतिक आणि आध्यात्मिक. मंदिरात आल्यानंतर भगवंतांची भक्ती करून आपण भगवतधामात जाऊ, जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटू, ह्या दुःखमय सृष्टीतून निघून जाऊ. भौतिक गोष्टीमध्ये मनोरंजनाच्या अनेक असतील, त्या करू तर 84 लक्षवणीतून फिरत राहू. त्या दोन्हीतला आपण हा मार्ग निवडला तो शास्त्राला अनुमोदित आहे आणि शास्त्राला संमत आहे. हा जो मार्ग आहे तो आपल्याला कर्मबंधनातून जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सोडवणार आहे. आणि बाहेर मनोरंजनाचा एखाद्या सिनेमाच्या थिएटरमध्ये जाऊन सुद्धा बसला असता आपण तो मार्ग कुठं घेऊन जातो, जन्ममृत्यूच्या चक्रात टाकतो आणि भौतिक बंधनात अडकवणारा असतो. त्यासाठी तुमचं खूप खूप आभार आहे. तसंच भगवंतांच्याबद्दल चार शब्द सांगायच्या अगोदर आपल्याकडून आशीर्वादाची याचना करतो, कारण भगवंताची कृपा, तुमचे आशीर्वाद आणि माझे प्रयत्न ह्या तिन्हीची सांगड जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी काही करू शकत नाही. तेव्हा तुमच्या आशीर्वादाची याचना करतो, कृपया मला आशीर्वाद द्या. माझ्याकडून काही चूक झाली बोलण्यामध्ये तरी आपलाच एक छोटा पुत्र समजून मला क्षमा करा. हरे कृष्ण. तर हा जो आता आपण श्लोक वाचला आणि त्याचा सरळ अर्थ आणि तात्पर्य वाचलो, त्यात महत्त्वाच्या 5-6 गोष्टी सांगितलेल्या आहेत. भगवंत स्वतः सांगतायत, मी कोणाचा द्वेष करीत नाही, पहिली गोष्ट. दुसरा, कोणाशीही पक्षपात करीत नाही, सर्वजण मला सारखेच आहे. त्या 3 गोष्टी, मी कोणाचाही द्वेष करीत नाही, कोणाचा पक्षपात करीत नाही आणि सर्वजण मला सारखेच आहेत. त्याच्या पुढचा अर्धा भाग काय सांगतात ते, पण जो भक्तिभावाने माझी सेवा करतो तो माझा मित्र आहे. हे जे त्यांचे भगवंतांची भक्ती करत नाहीत किंवा भगवंत कोण त्यांना माहिती नाहीत किंवा नास्तिक असतील, ह्यांच्या बाबतीत जे काय द्यायचं असेल ते समभावानं ते देत असतात. म्हणजे त्यांच्या बाबतीत ही पहिली 3 उदाहरणं ती त्यांच्या बाबतीत आहेत की मी कोणाचा द्वेष करीत नाही. म्हणजे ते जरी भक्ती करत नसतील तरी सुद्धा त्यांचा ते द्वेष करत नाहीत, कोणाचा पक्षपात पण करीत नाही, सर्वजण मला सारखेच आहेत. आणि त्यानंतर पुढचे जे 3 मुद्दे ते सांगतात ते खूप महत्त्वाचे आहेत, पण जो भक्तिभावाने माझी सेवा करतो तो माझा मित्र आहे, तो माझ्या ठाई स्थित आहे. जे भगवंतांचे भक्ती करतात, आपण जसं भगवंतांचं नामस्मरण सदैव करतो, भगवंतांना आपल्या हृदयामध्ये कायम स्थापित करतो, तसं भक्तांचं सुद्धा, भक्तांना सुद्धा भगवंत आपल्या हृदयात स्थापन करत असतात. म्हणून ते म्हणतात तो माझ्या ठाई स्थित आहे आणि मी सुद्धा त्याचा मित्र आहे. म्हणजे आपण त्यांना भगवंतांना मित्र मानणं हे माणूस सोडून द्या, पण भगवंत सुद्धा आपल्याला प्रिय मित्र मानतात. ह्या 3 गोष्टी भक्तांच्या बाजूच्या आणि 3 गोष्टी सर्वांच्या दिशेने जे समान आहेत त्या सांगतात. तर इथं प्रश्न पडतो की सर्वजण भगवंतांना सारखेच असतील तर त्यांची सेवा करण्यात निमग्न भक्त त्यांना विशेष का प्रिय? सगळे भगवंत तर म्हणतात सर्वजण सारखे आहेत आणि मग भक्त अधिक प्रिय का? हा विरोधाभास दिसून येतो. पण त्यातलं भौतिक उदाहरण देतात तात्पर्यामध्ये प्रभुपाजी. ते म्हणतात ह्या भौतिक जगतात सुद्धा किती मनुष्य उदार असेल, समभावी असेल, तरी सुद्धा त्याला आपली मुळे वळे अत्यंत प्रियच असतात. हेच उदाहरण ते प्रभुपाद सुद्धा देतात. मग जर विचार केला, भगवंत हे इतके कृपाळू आहेत आणि ते आपचे माता पिता, आम्ही त्याचे पुत्र आहोत, ते आपले कोणत्याही रूपातला जीव असो त्या सर्व जीवाच्या अपेक्षा त्या पूर्ण करतात. म्हणून त्याला जीवनावश्यक ज्या वस्तू लागतात त्या संपूर्ण त्याचा पुरवठा ह्या ब्रह्मांडामध्ये केलेला आहे. ह्या ब्रह्मांडामध्ये 84 लक्ष योनी आहेत, त्याच्यामध्ये पशु पक्षी वृक्ष मनुष्य आणि जे असतील ते. आणि ह्या 84 लक्ष मध्ये परत आणि प्रकार, म्हणजे एक आंब्याचा वृक्ष घेतलं तर त्याच्यामध्ये तुमचा देशी आंबा वेगळा, मानपूर आंबा वेगळा किंवा हापूस आंबा वेगळा, अशा अनेक आंबा म्हटल्यानंतर 1 युनी झाली आणि त्याच्यात हे कॅटेगरीज आहेत त्या 1 युनिटीच येतात. अशी 84 लक्ष युनी आहे. मासा म्हटल्यानंतर 1 मासा आला, पण त्या माशामध्ये जे अनेक अनेक जाती प्रजाती आहेत ते वेगळी. म्हणजे असे 84 लक्ष योनीचं पालन पोषण भगवंत करत असतात. आणि ह्या 84 लक्ष योनीतल्या जीवांना जे काय लागतंय ते भगवंतांनी अगोदरच इथं आणून ठेवलेलं आहे या ब्रह्मांडामध्ये, विश्वामध्ये. असं कधी आहे का इथं संपलेलं आहे आणि दुसऱ्या ब्रह्मांडातून आपल्याला आणलं पाहिजे, इथं कमी वस्तू आहेत बाहेरून आणल्या पाहिजेत, असं काही नाही. ह्या जीवजंतूंना ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या अगोदरच इथं आणून ठेवलेल्या आहेत. भगवंत सर्व जीवांची, जसे आई वडील आपले माता पिता आपल्या मुलांची काळजी घेतात, त्याप्रमाणे भगवंतही काळजी घेतात. मुंगीला काय लागतंय खायसाठी, जीवनासाठी, जिवंत राहायसाठी, त्यासाठी तिचा आहार भगवंतांनी करून ठेवलेला आहे व्यवस्था. मनुष्यासाठी काय लागतंय, हत्तीला काय लागतंय, पशुपक्ष्यांना लागतंय, ह्या सगळ्यांची व्यवस्था भगवंतांनी अगोदरच करून ठेवलेली आहे. म्हणजे भगवंत असं कधी म्हणत नाही आहेत की हा माझा भक्त आहे, ह्याच्या मी आशा पुऱ्या करतो, ह्याला ज्याच्या काय गरजा आहेत त्या मी भागवतो, आणि जे भक्त नाहीत त्यांना काय माझ्या सवडीनेमुळे त्यांना पुरवठा करेन असं भगवंत म्हणत नाही आहेत. भगवंत सगळ्यांना समप्रमाणातच देतात, मग तो कुठलाही जीव असो. दुसऱ्यात महत्त्वाचं, सगळ्यात महत्त्वाचं, तो भक्त असो किंवा अभक्त असो, भगवंताची भक्ती करत असेल वा करत नसेल, पण भगवंत सगळ्यांना सारखाच पुरवठा करतात. आणि ज्याला ज्याला ज्याची ज्याची गरज आहे त्या त्या प्रमाणात पुरवठा करतात भगवंत. म्हणजे भगवंत पहिल्या ज्या तीन गोष्टी सांगतात, मी कोणाचा द्वेष करीत नाही, मी कोणाचा पक्षपात करीत नाही, सर्व जन्माला सारखेच आहेत, हे जे भगवंत म्हणतात ते 1000% बरोबर आहे, हे त्यांच्या कृतीतून सिद्ध होतं. तर सर्वात जास्त आवश्यकता कशाची असते, प्रत्येक जीवाला हवेची असते. या हवेवर जर बंधन असतं किंवा त्याचा पुरवठा जर मर्यादित असतो तर हे जीव जिवंत राहू शकले असते का? जितक्या प्रमाणात हवा ह्या वातावरणात सोडलेली आहे भगवंतानी, कुठलाही जीव किती हवा घेऊ शकतो. शिवाय त्याचं नियोजन असं केलेलं आहे, आपल्याला ऑक्सिजन लागतो, वृक्षांना कार्बन डायऑक्साइड लागतो. म्हणजे आपण जो ज्या हवेचा त्याग करतो ते वृक्ष घेतात, आणि वृक्ष ऑक्सिजन सोडतात ते आपण घेतो. अशी ही भगवंतानी अगोदरच सगळी अरेंजमेंट केलेली आहे. मनुष्याला प्यायचं गोडं पाणी किती लागतं, त्याला किती पाणी पीक उत्पादन करायला किती पाणी लागतं, तेवढंच गोडं पाणी भगवंत काय करतात, ढगामार्फत पावसाद्वारे आपल्याला देतात. आता एवढा पाण्याचा साठा आहे समुद्राचा, तो खारा का ठेवलेला आहे? कारण हा मनुष्य इतका माझं म्हणून सगळं संपवतो, तर मनुष्याच्या इच्छेप्रमाणे जर ते गोडं पाणी असतं तर ते पाणी कधीच मानवानं संपून टाकलं असतं. पण ते खारं ठेवलंय का ते आपण पिऊ शकत नाही. त्याचं बाष्पीभवन होऊन जेवढं आपल्याला पाहिजे तेवढाच पुरवठा भगवंत करतात. म्हणजे ही पण योजना त्यांनी बनवलेली आहे, शास्त्रीय योजना, की जेवढं पाणी लागेल तेवढाच त्याचा वापर करावा, अन्यथा ते पाणी खारं पाणी तसंच राहावं. त्याचा वापर मनुष्य कुठेही करू शकत नाही, ना शेतीला करता येते ना प्याला करता येत नाही. म्हणून त्या पाण्याचा गैरवापर पण होतोय असं नाही आहे. त्या पाण्यात सुद्धा जगणारे प्राणी आहेतच, त्यांचं पण तिथं जीवन चालतंय, आणि आपल्याला गोडं पाणी लागतंय त्याचं पण जीवन चालतंय. म्हणून भगवंतांनी ह्या ब्रह्मांडात अशी व्यवस्था केलेली आहे की सगळे जीव कसे जिवंत राहतील त्या पद्धतीने व्यवस्था केलेली आहे. म्हणून भगवंत जे म्हणतात ना, मी कोणाचा द्वेष करीत नाही, मी कोणाचा पक्षपात करीत नाही, सर्वजण मला सारखेच आहेत, आणि असं समजूनच त्यांनी सर्वांची व्यवस्था केलेली आहे. परंतु आपल्या भक्ताकडे त्यांचं विशेष प्रेम असतंय हे प्रत्येक गोष्टीत आपल्याला दिसून येते. आणि असे भक्त का प्रिय असतात ते त्यांना, कारण भगवंत काय म्हणतात, माझी भक्ती करायसाठी मला असे इतके दागदागिने अर्पण करा, मला अशी अशी भरजरी वस्त्र हे करा, 24 तास माझ्या कीर्तनात राहा, किंवा अनेक माझ्या सेवा करा, इतके धनदाने तर मंदिरात आणून द्या, असं भगवंत काहीच म्हणत नाहीत. भगवंत काय म्हणतात, पत्रम पुष्पम फलम तोयम, एक मला पान द्या, एक फळ द्या, थोडंसं जल अर्पण करा, एवढं जरी तुम्ही प्रेमानं दिलं तरी मी तुमच्यावर खुश होतो, प्रसन्न होतो. कारण हे अनंत कोटी ब्रह्मांडाचे नायक आहेत भगवंत, म्हणजे एवढ्या अनंत कोटी ब्रह्मांडातले 84 लक्ष योनीचं त्याने पालन पोषण करतात. आपण त्यांना छोटा जीव काय देऊन देणार आहे भगवंतांना, ह्या संपूर्ण विश्वाचे ते मालक आहेत, आपण त्यांना देऊन काय देणार आहे, आमची काय क्षमता आहे द्यायची. म्हणून भगवंत म्हणतात, तुम्ही मला काही देऊ नका, फक्त पत्र पुष्प फल जल हे थोडंसं एक एक मला प्रेमानं अर्पण करा म्हणतात. कसं अर्पण करा, प्रेमानं. भगवंत कशाचा भोकेला असतो, भावाचा भोकेला असतो, प्रेमाचा भोकेला असतो, तेवढं मला द्या, बाकी दुसरं काही तुमच्याकडून अपेक्षा करत नाही. आणि म्हणून जे भगवंतांच्या नामामध्ये आणि भगवंतांच्या भक्तीमध्ये सतत गुंतलेले असतात त्यांच्यावर भगवंतांचं विशेष प्रेम असतं, त्यांच्याकडे विशेष नजरेने ते बघत असतात, विशेष त्याचं संरक्षण करतात. भगवद्गीतेत एक श्लोक आहे, सततम कीर्तयंत माम यतंतश्च दृढव्रतः नमस्तस्य माम भक्त्या नित्य उपासते. जे माझे सतत भगवंत माझे कीर्तन करीत असतात, माझं नामस्मरण करीत असतात, माझ्याच भक्तीमध्ये लीन असतात, त्यांची जबाबदारी मी घेतो, ते माझे नित्य उपासना करतात, त्यांचं मी संपूर्ण जबाबदारी मी घेतो, असं भगवंत म्हणतात. आता त्यांनी उदाहरणात दिलंय हिऱ्याचं आणि अंगठीचं, की जेव्हा हिरा अंगठीमध्ये सोन्याच्या अंगठीमध्ये बसवला जातो त्यावेळी दोघांची शोभा वाढते. आणि त्यांनी उदाहरण काय दिलंय, हिरा आणि सोनं म्हणजे भक्त आणि भगवंत, हे दोघांना पण सौंदर्य प्राप्त होते. त्या पद्धतीनं जर आपण भगवंतांच्या भक्तीमध्ये लागलो तर आपलं सुद्धा सौंदर्य खुलून जाते सुवर्णाप्रमाणे. म्हणून आपण सदैव भगवंतांच्या भक्तीमध्ये असणं खूप गरजेचं आहे. आता जे भक्त आहेत भगवंत त्यांच्या स्वतः सगळ्या गरजा पूर्ण करतात. आता गौराकुंभारांची कथा आपण ऐकली असेल पुराणामध्ये, इकडं मध्ये बऱ्याच वेळा ग्रामीण भागात आपल्याला ह्या खूप कथा ऐकायला मिळतात. गौराकुंभार ज्यावेळी चिखल मळत असेल तुमचे मातीची भांडी बनवण्यासाठी, त्यावेळी भगवंताच्या नामात इतकं लीन व्हायचे ते, मी खाली काय तोडवतोय आणि काय करतो हे कधी लक्ष देत नव्हते. आणि कधी कधी ते आपल्या एवढ्या मूडमध्ये असायचे की ज्या पद्धतीने तो चिखल मळायला पाहिजे तसं कधी होतच नव्हतं. तर भगवंत काय करायचे आणि राहिले की एक एकदा भगवंताचं नाम घेत एका बाजूलाच थांबायचे. पण हे दैनंदिन रोजीरोटीसाठी जे काम करायला लागत होतं ते जर होत नसेल तर मग त्यांचं उदरभरणं कसं व्हायचं. म्हणून गौराकुंभार कधी कधी त्या मूडमध्ये ज्यावेळी असायचे त्यावेळी भगवंत येऊन ती माती आणि चिखल मळायचे आणि मडके बनवायचे भगवंत करायचे. संत सखूबाईची कथा तुम्हाला माहीत असेल की संत सखूबाईंना घरची कामं करावी लागत असे. त्यांचे सासू सासरे नवरा मुलं यांचे सगळं पालनपोषण करायला लागत असे, त्यामुळे घरची जबाबदारी त्यांच्यावर खूप असायची. पण एकदा त्या एवढ्या मग्न व्हायच्या की घरच्या जबाबदाऱ्या करायला त्यांना वेळसुद्धा असायचा नाही, ते भगवंताच्या नामातच मग्न असायच्या. तर भगवंत येऊन जात्यावर दळण दळायचे. ज्यावेळी संत सखू दळत एकदम भगवंताचं नामस्मरण करायली की जातं तसंच राहायचं आणि हे नामस्मरण करत बसायचे, त्यावेळी भगवंत येऊन बसायचे आणि त्याचं दळण दळायचे. हे तुम्हाला माहिती आहे कथा. या 528 वर्षापूर्वी चैतन्य महाप्रभू हा श्रीकृष्णांचा अवतार झाला मायापूरमध्ये नवद्वीपमध्ये. त्यावेळी त्यांचे शुद्ध पार्षद भक्त हरिदास ठाकूर, तर हे मुस्लिम जातीचे होते पण हे भगवंतांचे प्रिय भक्त होते. त्याने भगवान श्रीकृष्ण हे त्यांचे आराध्य दैवत होतं. तर ते एवढे भक्ती करायचे एवढे भक्ती करायचे. मग त्यांचा जो मुस्लिम समुदाय होता ते विचार केले की हा आमच्या समाजाचा मुस्लिम कम्युनिटीचा असून सुद्धा हा हिंदूंचा श्रीकृष्णाचा भक्त कसा काय. म्हणून त्यांना खूप त्रास द्यायला लागले आणि तिथले जे काजी होते ते त्यांना खूप त्रास द्यायला लागले. आणि एकदा बोलून आला आणि म्हणाले उद्यापासून तू भगवंत श्रीकृष्णाचं नाव घ्यायचं नाही. तर त्यांनी सांगितले की माझ्या शरीराचे तुकडे तुकडे जरी करून तुम्ही टाकला तर प्रत्येक शरीराच्या तुकड्यातून भगवान श्रीकृष्णांचंच नाव येणार. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हा महामंत्र माझ्या प्रत्येक शरीराच्या तुकड्यातून येणार. त्यावेळी मी सोडू शकणार नाही. त्यावेळी त्यांना शिक्षा दिली त्या काजीने की 22 मार्केट होते त्या प्रत्येक मार्केटमध्ये ह्याला कोरड्यानं भरपूर चोपून काढायचं मारायचं आणि ह्याला मृत्यू येईपर्यंत त्याला मारायचं. तर जे बाकी जे त्यांचे जे सेवक होते काजीचे त्यांनी प्रत्येक मार्केटमध्ये येऊन इतकं कोरड्यानं मारलं इतकं कोरड्यानं मारलं तरीसुद्धा ह्यांचा काही केल्या मृत्यू होईना. मग ते म्हणाले आता तुमचा जर मृत्यू झाला नाही तर आम्हाला राजा सोडणार नाही आम्हाला दंडित करणार, तेव्हा कृपया आमच्यावर उपकार करतो. त्यानंतर मग ह्यांनी काय केलं स्वतःच्या इच्छेनं स्वेच्छेनं आपला प्राण गेला असं सासूचा संबंध केला आणि प्राण गेला असं दाखवून दिलं. त्यानंतर मग त्यांना नदीत फेकून देण्यात आलं. मग ते काजींनी काही सांगितलं होतं एवढं मारून तू गतप्राण झाल्यानंतर परत जर जिवंत आलास तर तू खरा भक्त आहेस भगवंतांचा ही मानेन. मग ज्यावेळी हे मृत झालं असं त्या सेवकांना वाटलं त्यावेळी त्यांना नदीत फेकून दिलं. आणि दुसऱ्या दिवशी बघतात ते परत नदीतून आले आणि भगवंताचं नामस्मरण संकीर्तन नगरीतून करायला लागले. मग काजीला पटलं ते की बाबा खरंच भगवंताचा भक्त आहे ढोंगी आहे ह्याला त्रास देऊ नये. त्यानंतर ज्यावेळी महाप्रकाश लीला झाली त्यावेळी भगवान चैतन्य महाप्रभू म्हणजे भगवान श्रीकृष्ण महाप्रकाश लीले सांगत होते की आपल्या भक्तांनी कुणी कुणी काय काय केलं आणि काय दृष्टांत घडले. त्यावेळी त्या हरिदासना ठाकूरना म्हणाले की तुला 22 मार्केटमध्ये मारलं पण तुला त्याचा त्रास होत होता का, तर नाही त्रास होत होता. तर का त्रास होत नव्हता, तर तुझे जे कोरड्याचे वार तुझ्या पाठीवर बसत होते ते मी स्वीकारत होतो सगळे म्हणून तुला त्रास होत नव्हता. आणि त्यांनी ज्यावेळी पाठ उघडी करून दाखवली तर ते कोरड्याचे वार भगवंतांच्या पाठीवरती होते. म्हणजे भगवंत किती कृपाळू आहेत, प्रत्येक भक्ताचं ते कसं संरक्षण करतात. म्हणून भक्त भगवंत हे आपले कोण आहेत, खरे माता पिता तेच आहेत, खरं आपलं संरक्षण तेच करतात. म्हणून भगवंत जे भक्ताकडे लक्ष का असतं, कारण 5 मुलं असतात एखाद्या आईवडिलांना, त्यातला एखादा मुलगा फारच गुणी असतो आणि 2-3 असतात ती ठीक आहे फार गुणी पण नाहीत आणि फार खट्याळ पण नाहीत आणि एखादा एकदमच खट्याळ असतोय. मग आई वडील काय करतात, त्या 5 पुत्रांचं समभावानंच पालन पोषण करतात. त्यांना खायला प्यायला कपडे लत्ता जो द्यायचा तो समप्रमाणातच देतात ह्याला हा खोडकर आहे म्हणून ह्याला देऊ नये आणि हा गुन्हे आहे म्हणून ह्याला द्यावं असं नाही करत. समप्रमाणात सर्वांचं पालन पोषण करीत असतात. परंतु जो गुन्हे मुलगा आहे, जो आईवडिलांची आज्ञा पालन करतो, तिकडं विशेष जरा झुकतं माप असतं प्रेमाचं आईवडिलांचं त्याच्या पाठीमागं. आणि खट्याळ जो असतो त्याच्यावर रोष करावा किंवा त्याचा द्वेष करावा हा आईवडिलांचा हेतू नसतो, तर त्याच्यात सुधारणा व्हावी आणि तो सुद्धा ह्या गुन्हे मुलासारखा व्हावा म्हणून आईवडील प्रयत्न करत असतात. आईवडिलांच्या मध्ये कधी हा पाचपैकी हा खट्याळ आहे ह्याला त्रास द्यावा, ह्याला जीव घालू नये वगैरे अशी इच्छा कधीच नसते त्यांची, पण त्याच्या सुधारणा व्हावी म्हणून ते प्रयत्न करत असतात. म्हणून असंच. आणि सगळ्यात गोष्ट महत्वाची म्हणजे ही आता जे भगवंत आणि भक्त ह्यांच्यामधली जी आदान प्रदान असते, भगवंत भक्तासाठी करतात आणि भक्त भगवंताच्यासाठी करतात. भक्त हा सदैव भगवंताचं नामस्मरण करत असतोय, माझा संसार कधी चालेल हे कधी त्याचे विचार करत नाही, कारण चालवणारा तो असतोय. आपण कितीतरी अशा योजना आखतो, मला हे करायचं आहे म्हणून ठरवतो, पण त्या सगळ्या 100% पुऱ्या होतात का? कारण जे काय घडत असतंय ती भगवंताची इच्छा आणि आपलं प्रारब्ध मागील कर्म तिची फळं त्याच्यानुसार घडत असतात. आपले प्रयत्न पण पाहिजेत, म्हणजे असं नाही आहे देहरी पलंगावरी, आपले प्रयत्न पण झाले पाहिजेत, पण भगवंताची इच्छा असली पाहिजे आणि आपलं प्रारब्ध असलं पाहिजे, तरच ते होत असते. म्हणून भगवंत ह्याची इच्छा, आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवंताला जर खुश करायचं असेल तर भगवंताची भक्ती करणं हे आपलं जीवाचं कर्तव्य आहे. कारण आपली स्थिती काय आहे, भगवंत हे विभू आहेत, आपण अणु आहोत, भगवंत हे सेवे आहेत आणि आपण भगवंतांचे सेवक आहोत. आपला धर्म काय ह्या प्रत्येक जीवाचा, की आयुष्यभर भगवंतांची सेवा करणे हा आपला धर्म आहे. जसं साखरेचा धर्म काय, गोडवा, साखर सगळ्यांना गोडवास देतोय, कुणी खाल्ले तर तो गोडवास देतोय. मिठाचा धर्म काय, खारटपणा, तो कोणी खाल्लं तर त्याला खारटपणा देतोय. तसं आपला धर्म काय, ह्या आत्म्याचा धर्म काय आहे, भगवंतांची सेवा करणे. आपण कोण आहोत, भगवंतांचे दास आहोत, सेवक आहोत. मग आपलं धर्म काय आहे, भगवंतांची सेवा करणे. आणि ह्या धर्माचं कोण तंतोतंत पालन करतोय ते भगवंतांचे खुश प्रिय असतात, भगवंतांचे एकदम प्रिय असतात, ते भगवंतांच्यावर प्रेम करतात. त्यांच्याकडून काही चुका झाल्या तरीसुद्धा भगवंत हृदयातून त्याचं शुद्धीकरण करतात आणि त्याला माफी पण करतात. म्हणून आपण भगवंतांची सेवा करणं, भगवंतांची भक्ती करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. आता ह्या आपल्या भौतिक जगतामध्ये आपण कसे मोठे आहोत आणि बाकीचे कसे छोटे आहोत, ह्यासाठीच आपलं सगळं पराक्रम असतं. काही घडो, मी कसा मोठा आहे, मी कसा श्रेष्ठ आहे आणि तो कसा चुकीचा आहे हे समजून सांगण्यात आपलं पूर्ण आयुष्य निघून जातं. पण आध्यात्मिक जगतात असं नाही आहे. आध्यात्मिक जगतात मी छोटा कसा आणि तो मोठा कसा हे सांगण्यातच सगळा समय जातो. तर मी समोरचा मनुष्य किती बरे तो छोटा असेल तरीसुद्धा त्याला मोठा म्हटला जातोय आणि स्वतःला छोटं म्हटलं जातंय. हा आध्यात्मिक आणि भौतिक जगतातला फरक आहे. आता भगवान श्रीकृष्ण अर्जुनाचे कोण काय केलं, अर्जुनाची सेवा त्यांनी, अर्जुनाची सारथ्याची सेवा केली. सारथी म्हणजे एकदम ड्रायव्हर म्हणा, एकदम खालच्या लेवलची सेवा. ज्यावेळी हे युद्ध चाललेलं असतंय त्यावेळी जो युद्ध करणारा योद्धा असतो त्याला वाटलं की डावीकडे घे, तर तो काय करतोय, सारथ्याला ह्या पायानं उजव्याकडून डाव्या पायानं लात घालतो त्याला, म्हणजे इकडच्या बाजूला चल. उजवीकडे जे असेल तर उजव्या पायानं त्याला खुनवतो किंवा लात मारतो. म्हणजे उजवीकडे म्हटलं की उजडीकडे जावं लागतंय, डावीकडे म्हटलं तर जावीकडे जावं लागतंय. म्हणून भक्तांच्या पायाच्या लातासुद्धा भगवंत खाल्ले आणि भक्तांची सेवा भगवंतांनी केली. ह्या युद्धामध्ये कुणी कुणाची सेवा केली, अर्जुनाने ह्यांची सेवा केली का भगवंतांनी अर्जुनाची सेवा केली, भगवंतांनी अर्जुनाची सेवा केली. तर भक्त जर उच्च कोटीचा असेल तर भगवंत त्यांची कशाही प्रकारे कशीही सेवा करत असतात. आता अनंत कोटी ब्रह्मांडाचे नायक हे भगवंत पण एका भक्ताची सेवा करतात अशी, तर याच्यावरून भगवंताचं भगवत्ता ध्यानात येते आपल्याला. आता सगळ्यात महत्वाचं, भगवंतांनी गीता सांगितली. ह्या गीतेचा उल्लेख महाभारत महापुराणामध्ये भीष्म पर्वामध्ये भगवद्गीता सांगितलेलं आहे, त्याचं वर्णन आहे. भगवद्गीतेबद्दल काही गैरसमज आपले होतात बाहेर, ज्यांना थोडं शास्त्राचं ज्ञान कमी असतंय किंवा समजतही नसेल, तर भगवद्गीता ही भीष्म पर्वामध्ये महाभारतामध्ये भीष्म पर्वामध्ये भगवद्गीतेचं वर्णन सांगितलेलं आहे. आणि ही जी ज्ञानेश्वरी जी आहे ती भागवतमच्या 11व्या स्कंदामध्ये उद्धवाला भगवंतानी जे ज्ञान दिलं, ह्याच गीतेतलं ज्ञान दिलं, त्याचं प्राकृत भाषेतलं वर्णन म्हणजे ज्ञानेश्वरी. तर आपण बऱ्याच वेळ गोंधळ होतो ह्यात आणि त्यात थोडा फरक का, तर 11व्या स्कंदामध्ये उद्धवांना जे भगवंतानी ज्ञान दिलं त्याचं प्राकृत भाषेमध्ये जे भाषांतर केलं यांनी ज्ञानेश्वरांनी, ते काय झालं, ज्ञानेश्वरी झाली. आणि ही जी आहे हे महाभारतातला भीष्म पर्वातला हा भगवद्गीतेचा वर्णन केलं आहे, त्याचं ही भगवद्गीता आहे. ज्ञान दोन्हीकडचं तेच आहे, काय असा फारसा फरक पण नाही आहे, पण तेच ज्ञान आहे. पण आपला कधी कधी गोंधळ होतोय की काही जण चुकीनं म्हणतात की ज्ञानेश्वरीचं भाषांतर ह्याच्यात भगवद्गीतेत आल्यावर, तर तसं प्रत्यक्षात नाही आहे. तर प्रत्यक्षात काय आहे, 11व्या स्कंदातलं उद्धवगीता जे आहे, उद्धवाला जे भगवंतांनी ज्ञान दिलं त्याचं प्राकृत भाषेतलं वर्णन म्हणजेच ज्ञानेश्वरी. आणि हे भीष्म पर्मातलं, ही जी भगवद्गीता जी सांगितली, भीष्म पर्मामध्ये महाभारतातल्या ह्याचं वर्णन आलेलं आहे. तर सगळ्यात महत्वाचं, कधी कधी आपण पाहतो आपलं आयुष्य सगळं मी बरोबर कसा आणि दुसरा चुकीचा कसा हे सांगण्यात जातं, कारण हे नैसर्गिकच आलेलं असते, जन्मजातच हे आलेलं आहे. म्हणजे मीच करतो तुम्हीच करतो असं नाही, सर्वांच्यामध्ये असतं. कुठलीही गोष्ट सांगत असेल तर ज्यावेळी आपण वादविवाद कसे होतात, मी कसा बरोबर आहे आणि ते कसे चुकीचे आहेत, हे समजून सांगण्यात आपलं आयुष्य निघून जातं. तर हे ज्यावेळी हे 11व्या स्कंदामध्ये वर्णन आहे उद्धव आणि भगवंतांच्यामधलं संभाषण आहे, तर उद्धव विचारतात भगवंतांना, हे भगवंता, काही आचार्य आहेत की ही जी सृष्टी निर्माण झाली ही 21 तत्वांना निर्माण झाली आहे असं म्हणतात, काही आचार्य आहेत ते 24 तत्वाने निर्माण झाली म्हणतात, काही म्हणतात 28 तत्वाने निर्माण झालेले आहे. तर यातला बरोबर कोण आणि चुकीचा कोण, आणि त्यावेळी भगवंतांनी जे उत्तर दिलं ते अतिशय अतिशय आपल्यासाठी उपयुक्त आहे, ते खूप महत्वाचं आहे. तर भगवंत म्हणतात, हे उद्धवा, ह्या आकाशात जे पक्षी झेपावत असतात, उडत असतात, ज्याच्या त्याच्या पंखात किती शक्ती आहे तेवढा तेवढा तो पक्षी आकाशात उडत असतो. गरुड असतो तो अत्यंत उंच भरारी घेतो, बाकीचे छोटे छोटे पक्षी असतात ते त्याच्या त्याच्या मर्यादित शक्तीप्रमाणे ते आकाशात उडत असतात. त्याप्रमाणे हे जे आचार्य आहेत हे त्यांच्या त्यांच्या ज्ञानाच्या क्षमतेनुसार माझ्याबद्दल वर्णन करतात. म्हणजे सृष्टी 21 तत्वाची असो, 24ची असो किंवा 28 असो, ही सृष्टी मी कशी निर्माण केलेली आहे ह्याचंच वर्णन सर्व आचार्य करत असतात. म्हणजे हे सगळे जे आचार्य आहेत, जे 21 तत्वांना सृष्टी निर्माण झाली म्हणणारे, 24 तत्वांना निर्माण झाली म्हणणारे, 28 तत्वांना निर्माण झाली म्हणणारे, हे सर्वजण माझ्या भगवत्तेबद्दल सांगत असतात. तेव्हा माझं गुणगान ते करतात, तेव्हा माझ्या दिशेने ते त्यांचं बरोबरच आहे, कोणाचंही चुकीचं नाही आहे. शेवटी वर्णन कोणाचं आहे, माझं आहे, त्यामुळे माझ्या भगवत्तेबद्दल सांगताना कोणीही चुकाचं नाही आहे. आणि तू एक कर, तुझ्या इथल्या पुढच्या आयुष्यात किंवा आतापर्यंत, आणि उद्धव हा भगवंताचा प्रिय, एकदम प्रिय, नजदीकचा पार्षद होता, तो असा हा प्रश्न विचारणं कधी शक्य नाही आहे. अर्जुनाने सुद्धा गोंधळलेल्या अवस्थेचे भगवद्गीतेतले जे संभाषण आहेत, तो गोंधळलेली अवस्था अर्जुन सुद्धा दाखवतोय, ते पण शक्य नाही. ते ज्ञानी आहेत, फक्त ते का करतायत, आमच्या तुम्हा आम्हाला समजावं म्हणून हे संभाषण असतं. हे श्रीकृष्णाने अर्जुनामधलं जे संभाषण आहे, आम्हा तुम्हाला समजून आम्ही ते आचरणात आणावं आणि आमची भगवतधामात कसं जायचं, त्यासाठी भगवंताची भक्ती कशी करावी हे समजून सांगण्यासाठी ह्या दोघांच्यातलं संभाषण आहे. तसंच उद्धव आणि श्रीकृष्णामधलं संभाषण सुद्धा त्याच पद्धतीचं आहे. मग भगवंत त्यांना काय सांगतात, हे उद्धवा, हे बरोबर काय आणि चूक आहे तुम्ही अजिबात बघत बसू नका, तुझं काय काम आहे आता मी सांगतो ते ऐकून घे. म्हणाले, ही सृष्टी निर्माण व्हायच्या अगोदर ह्या संपूर्ण ब्रह्मांडात कोण होतं अस्तित्वात, मीच होतो, भगवंत मीच होतो भगवान म्हणून. त्यानंतर माझ्या शक्तीने ही सृष्टी निर्माण झाली आणि नंतर त्या सृष्टीचा प्रलय झाला. प्रलय झाल्यानंतर शेवटी निर्माण कोण राहिले शिल्लक, मीच राहिलो. म्हणजे सृष्टी निर्माण व्हायच्या अगोदर भगवंत एकटेच होते, मध्ये सृष्टी निर्माण झाली त्याचा प्रलय झाला आणि शेवटी सुद्धा भगवंत शिल्लक राहिले. मग तू बाकीचं काय विचार करू नो, सुरुवातीला पण मीच होतो, शेवटी पण मीच राहिलो, फक्त तू माझ्यावर लक्ष केंद्रित कर आणि माझ्या नामाचा जप कर आणि माझी भक्ती कर, तू माझ्या धामाला प्राप्त होशील. मी बरोबर किती, चूक किती, दुसरे बरोबर किती, चूक किती हे बघण्यात तू वेळ घालवू नको, तुझा आयुष्य वाया घालवू नको, तू माझी भक्ती कर, माझ्या नामाचं नामस्मरण कर, माझ्याबद्दलचं ऐक, माझं गुणगान गा आणि तू भगवद्धामाला ये, बाकी तू हे करत बसू नको. त्यावेळी हे भगवंतांचं उत्तर ऐकून मग उद्धव काय म्हणायला लागतात, ठीक आहे, माझ्या ज्या शंका होत्या त्या बरोबर झाल्या, पूर्ण झाल्या असं ते उद्धव म्हणा लागतात. तर ह्यातून आपण काय करायचं आयुष्यामध्ये, की फक्त बरोबर किती, चूक किती, दुसरे बरोबर किती, मी किती बरोबर, ह्याचा विचार न करत बसण्यापेक्षा ह्या सृष्टीचं पालन पोषण करणारा आमचे खरे आई वडील कोण आहेत, भगवान श्रीकृष्ण आहेत. तर त्यांच्याबद्दल भक्ती कशी करायची, त्यांच्याबद्दलचं ज्ञान कसं प्राप्त करायचं, ह्यातच आपला संबंध दवडला पाहिजे. आणि संसारात आपण एवढे आत शिरलं पाहिजे की नारळ जसं आत वाळल्यानंतर गोटा आतच असतो नारळाच्या मध्ये, पण नारळाला त्याचा स्पर्श नसतो, तसंच आपण भगवंतांच्या भक्तीत पण राहिलं पाहिजे. ह्या समाजात राहून सुद्धा भगवंतांच्या भक्तीत राहिलं पाहिजे. ते कसं राहायचं ते आपल्यासारखे ह्या संस्था शिकवतात. भगवद्गीतेचं जेव्हा आपण अध्ययन करायला लागाल त्यावेळी ते सर्व काही सांगतात. संसारात राहून सुद्धा भक्ती कशी करायची. पांडवांच्या सारखे, राजा अमृतासारखे महान योद्धे राजे होते, त्यांनी काय आपला संसार आणि सगळं राज्य सोडून भक्तवंताची भक्ती करत नव्हते. ते राज्य पण सांभाळत होते आणि भगवंताची भक्ती पण करत होते. तसं आपले संसार पण आपल्याला सांभाळायचे आहेत आणि भक्ती पण कसे करायचे आहे. तर ह्याचं ज्ञान प्राप्त करायसाठी इथं मंदिरामध्ये यायचं, भगवद्गीतासारखे ग्रंथ वाचायचे, भागवतमसारखे ग्रंथ वाचायचे, लेक्चर्स ऐकायचे, इथं अनेक अनेक उत्सव होतात त्यात भाग घ्यायचे, आणि आपले जे इथं ब्रह्मचारी यांचा संघ घ्यायचा, त्यांच्या उपदेशाचं पालन करायचं, म्हणजे हे सर्व ज्ञान आपल्याला मिळू शकते. आता भगवंत कसे भक्ताप्रती प्रेम दाखवतात याचं उदाहरण तुम्हाला ज्वलंत उदाहरण म्हणजे आपल्या सर्वांना माहीत आहे. पांडवांच्यावर किती किती संकट ओढवली तरी सुद्धा भगवंतांना त्यांना प्रत्येक संकटातून सोडलं. पांडवांना लाक्षाघरात टाकून त्यांना जळून टाकायचा प्रयत्न केला कौरवांनी, तरी पण भगवंतांचं त्यांनी भगवंतांनी संरक्षण केलं त्यांचं. नंतर भीमसेनांना विष दिलं होतं तरी सुद्धा भगवंतांनी त्याचं संरक्षण केलं. दुर्वासा मुनीच्या कोपातून सुद्धा भगवंतांनी संरक्षण केलं. नंतर द्रौपदी वस्त्रहरणात दुसरं कोणी वाचवलं का, ज्यावेळी द्रौपदीचं वस्त्रहरण होत होतं थोड्या वेळात तिच्या अंगावरून संपूर्ण वस्त्र निघणार होतं. पाचही पांडव तिथंच होते, पाच पती तिथंच होते, पण एकाही पतीनं काही केलं नाही. भीष्म द्रोणासारखे सुद्धा तेथे होते सर्वजण नातेवाईक, पण कुणीही काही केलं नाही, कुणी त्याचं संरक्षण केलं, फक्त भगवान श्रीकृष्णाने केलं. इतके भगवंत भक्तावरती प्रेम करतात. आणि कुरुक्षेत्रातील युद्धामध्ये पांडवांचा जो विजय झाला तो कुणामुळे झाला, फक्त श्रीकृष्णांच्यामुळे झाला. भीष्म द्रोणा कर्णासारखे महारथी तिकडे होते कौरवांच्याकडे, आणि कौरवांच्याकडे 11 औक्षणी सेना होती आणि पांडवांच्याकडे फक्त 7 औक्षणी सेना होती, तरी सुद्धा पांडवांचा विजय झाला. हे कोणामुळं, भगवान श्रीकृष्णांच्यामुळे झालं. परीक्षित महाराजांचा ब्रह्मास्त्रानं अश्वत्थामाने ब्रह्मास्त्र सोडलं होतं, त्यांच्या गर्भामध्ये भगवंतांनी संरक्षण केलं. आणि त्यावेळी भगवंतांनी गर्भामध्ये अंगठ्याच्या आकारानं आत प्रवेश करून परीक्षित महाराजांचं संरक्षण केलं. म्हणून त्यांचं नाव परीक्षित का पडलं, ते जेव्हापासून समजत होतं तेव्हापासून परीक्षित महाराज बघत होते की परीक्षण करत होते की माझं संरक्षण कोण केले, त्यांचं रूप कसं असावं, ते कुठं भेटतील मला, हे संरक्षण ते करत होते म्हणून त्यांचं नाव परीक्षित पडलं. तर असे हे भगवंत आहेत. ज्यावेळी हे युद्ध संपलं त्यावेळी भगवान श्रीकृष्ण जायला निघाले द्वारकेला, त्यावेळी कुंती राणी गेली आणि म्हणा लागली, आम्हाला तर युद्ध जे जिंकलं हे तुझ्यामुळे जिंकलं, आम्ही काय ह्याच्यात काही करू शकलो नाही, तुमच्यामुळे हे युद्ध जिंकलं आणि आता खरी तुमची आम्हाला गरज आहे, म्हणून तू इथं राहा, भगवान श्रीकृष्णाला म्हणाली. त्यावेळी श्रीकृष्ण काय म्हणाले, तुझे 5 पुत्र इतके पराक्रमी आहेत आणि त्यांनी एवढा पराक्रम दाखवला म्हणून हे युद्ध जिंकलं, मी काय केलं, मी तर एक साधा सारथी आहे, मी काय करू शकलो नाही, भगवान श्रीकृष्ण म्हणतात. त्यावेळी कुंतीनं काय प्रार्थना केली, कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनायच नंद गोपाराय गोविंदाय नमो नमः. म्हणजे तो कृष्ण आहेस, वासुदेव आहेस, भगवान वासुदेव आहेस, देवकीचा पुत्र आहेस आणि नंदाने यशोदा मातेचा आणि नंदाचा तू पुत्र आहेस, आणि कोण आहेस, तूच गोविंद आहेस, तूच भगवंत आहेस, आणि तुला मी नमस्कार करते म्हणाले. कारण देव कुंती महाराजांना माहित होते की भगवान श्रीकृष्ण हे भगवंत आहेत. म्हणून कौरवातल्या काही लोक थोड्याच लोकांना माहित होतं की भगवान श्रीकृष्ण हे साक्षात भगवंत आहेत, बाकी सगळे भगवान श्रीकृष्णांना मायावी समजत होते. ज्यावेळी मध्यस्थी करायला श्रीकृष्ण गेले कौरवांच्याकडे की त्यांना अर्ध राज्य द्या म्हणून, त्यावेळी दुर्योधनाने लाथावड लावून त्याला मी देणार नाही म्हणाले. शेवटी भगवंतांनी सांगितलं की येता येता मी शेवटचा एक तुम्हाला मुद्दा देतो म्हणाले, मी पांडवांना विचारलेलो नाही पण मी माझ्या स्वतःच्या मतानं सांगतो की तुम्ही 5 गावं द्या ना, फक्त 5 गावं 5 पांडवांना. त्यावेळी अर्जुन दुर्योधन काय म्हणाला, एक सुईच्या टोकावर बसेल एवढी सुद्धा माती सुद्धा मी त्यांना देणार नाही. आणि ते जाऊ देत म्हणाले भिकारी वनात जाऊ देत, त्या तिची तीच पात्रता आहे. त्यावेळी भगवान श्रीकृष्ण म्हणाले की तुझ्या आई तुझी दुर्दैवी आहे की तुझ्यासारखा पुत्र तिच्या पोटांना जन्माला आलेला आहे, कारण तिच्या डोळ्यानं तुझा मृत्यू ती बघणार आहे. हे भगवान श्रीकृष्णाला सहन झालं नाही म्हणून हे वक्तव्य केलं की तुझी आई अत्यंत दुर्दैवी आहे, तुझा मृत्यू ती बघणार आहे. आता ते दुर्योधनांना सहन झालं नाही आणि मग दुर्योधन म्हणाला की पकड त्याला, म्हणले ह्या ग्वाल गवळ्याला पकड म्हणाले, पकडा सगळ्या आपल्या जे कैदी होते तिथले काय म्हणतात ते संरक्षक होते त्याला म्हणले ह्याला पकडा आणि बंदीखाने टाका. मग त्यावेळी भगवंतांनी काय केलं, विश्वरूप दाखवलं आणि सांगितलं कुणीकडनं पकडणार तू पकड मला. आणि विश्वरूप झालं का नाही त्यावेळी सगळ्यांचे डोळे दिपले, पण भगवंतांनी आपलं खरं रूप किंवा खरं भगवंता होती भगवत्ता फक्त दोघांनाच दिसली, ती म्हणजे भीष्मदेव आणि द्रोणाचार्य ह्यांनाच तेवढी दिसली. बाकी कोण त्यांना सर्वसामान्य मायाचं वाटलं, कारण त्यांचे डोळे इतके दिपलेले होते ते त्यांना विश्वरूप बघायचं सामर्थ्य झालं नाही आणि मग तिथनं भगवंत निघून गेले. मग भगवंतांनी श्री अर्जुनाला पण विश्वरूप दाखवलं होतं आणि द्रोणाचार्यांना पण ऋषूप दाखवलं, पण द्रोणाचार्य ह्यांना सॉरी दुर्योधनांना पण दाखवलं, पण दुर्योधनाने भगवंतांची भगवत्ता कधी मानलीच नाही, त्याला ते मायावी पुरुषच मानले. आणि अर्जुनाला भगवद्गीतेचा उपदेश केला कुरुक्षेत्रावरती, अर्जुनाने तो उपदेश ऐकला आणि अर्जुन भगवंताच्या धामी गेला भगवंताची भक्ती करून, आणि हे ह्याचा नाश झाला दुर्योधनाचा. हे कशामुळं, तर भगवंतांचे जे आदेश असतात ते पालन करण्यासाठीच आपला जन्म आहे. हा भगवंताचे अंश आहेत, भगवंताचा अंश असल्यामुळं आम्ही भगवंताच्या आदेशाचं पालन करणं हेच आपलं आद्य कर्तव्य आहे. दुर्योधनाने त्यांचा आदेश झुडकारून लावला, तो नाश पावला, आणि अर्जुनाने आणि पांडवांनी त्यांचे आदेश प्राप्त केले म्हणून ते भगवद्धामी गेले. म्हणून भगवंताची भक्ती करत सदैव राहणं हीच आपली खरी आपलं काय कर्तव्य आहे. म्हणून भगवंत म्हणतात न मा दुष्कृतीनो मूढहा प्रपद्यंते नराधमा मायया अपरत ज्ञाना आसुर भाव आश्रिता. जे अत्यंत मूर्ख दुष्ट आहेत, जे नराधम आहेत, ज्यांचे ज्ञान मायाने नष्ट झाले आहे व जे आसुरी नास्तिक प्रवृत्ती आहेत ते मला शरण येत नाहीत. यातनं सांगायचा उद्देश काय, दुर्योधनाला पण सांगितलं होतं भगवंताने आपले विश्वरूप दाखवलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये काही परिणाम झाला नाही, त्याने भगवंतांना श्रीकृष्णांना मायावी समजले. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या युद्धामध्ये पांडवांना माहीत नव्हतं की कर्ण हा त्यांचा मोठा मुलगा आहे, अगोदर नंतर मग सांगितलं गेलं त्यांना. आणि मग पांडव अर्जुन श्रीकृष्ण कुंतीदेवीला घेऊन कर्णाकडे गेले आणि कर्णाला समजून सांगितलं की तू पांडवांचा मोठा बंधू आहेस आणि तू जे आता करायला आहेस हे सोडून दे, त्या कर त्याचा आणि पांडवांच्या बाजूनं जा, त्यांच्या बाजूनं तू लढाई कर, कारण ते धार्मिक प्रवृत्तीचे आहेत आणि त्यांच्या बाजूनं तू कर, आणि मी तुला सांगतो वचन देतो की हे पांडवांचं जे राज्य आहे पाचही भाऊ तुझ्या हाताखाली सगळं लहान भाऊ म्हणून काम करतील, संपूर्ण राज्य तुला सांभाळायचं आहे आणि हा धर्माचा मार्ग आहे सांगितलं. त्यावेळी कर्णानं काय उत्तर दिलं की भगवंता श्रीकृष्णा मला माहीत आहे की तूच भगवान श्रीकृष्ण तूच भगवंत आहेस, या अनंतकोटी ब्रह्मांडाचा पालन करता संहार करता निर्माण करता सर्व तूच आहे, धारण करता तूच आहेस हे मला माहीत आहे. बर दुसरं, ह्या युद्धामध्ये संपूर्ण कौरव नाश मृत्युमुखी पडणार आहेत हेही मला माहीत आहे, संपूर्ण कौरव धारातीर्थी जाणार आहेत हेही मला माहीत आहे, ह्या युद्धामध्ये माझाही मृत्यू होणार आहे हेही मला माहीत आहे, तरी सुद्धा मी दुर्योधनाच्या बाजूनच लढणार. मग आता भगवंतांनी जे करायचं होतं ते केलं. भगवंतांना प्रत्येक जीवाला एक मर्यादित हे दिलेलं आहे काम, स्वातंत्र्य, जीवाला मर्यादित स्वातंत्र्य दिले. भगवंत काय म्हणतात, हां सकाळी आज रविवार आहे उठला तुम्हाला कुठं जायचं आहे तुम्ही ठरवा, मंदिरात जायचं का सिनेमा थिएटरमध्ये जायचं, निकाल निर्णय घ्यायचा तो तुम्ही घ्यायचा, तुमचा वैयक्तिक स्वातंत्र्य दिले. मग परिणाम भोगायला तयार राहायला पाहिजे आपण. सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बसलो तरी करमणूक होईल 3 तासाची, पण जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकू, 84 लक्ष युनिटतून फेरा सुरू होणार ह्या जन्मानंतर सुद्धा. मंदिरात येऊन तुम्ही 5 मिनिटं जरी भगवंतांच्या बद्दल ऐकलं संपलं, कमीत कमी मनुष्याचा जन्म तर मिळेल, उच्च कोटीच्या ब्राह्मण किंवा भक्तांच्या घरी तरी जन्म होईल, नाहीतर उच्च कोटीत जन्म मिळेल. हे भगवंतांनी आपल्याला स्वातंत्र्य दिले, व्यक्ती मर्यादित स्वातंत्र्य, ते आपण ठरवायचं आहे. तसं कर्णाला त्यांनी दिलं, बाबा तू ह्यांच्या बाजूनं लढ, तुला पांडवांच्या बाजूनं राहता येईल, धर्माच्या बाजूनं तुला राहता येईल, पण त्याने ऐकलं नाही, तरी सुद्धा मी दुर्योधनाचीच बाजू घेणार आणि शेवटी त्याचा नाश झाला. आणि अर्जुनाने मी युद्ध करणार नाही म्हणून धनुष्य खाली ठेवला होता. 45 मिनिटाच्या त्यांच्या उपदेशाने अर्जुन म्हणाला, आता मला सांगा मी कुणाचं डोकं उडवू. ज्यावेळी सगळी भगवद्गीता सांगून झाली, तुझे मोह नष्ट झालेत काय, त्यावेळी अर्जुन म्हणाले की नष्ट मोह, माझं सगळे मोह नष्ट झाले, आता सांगा मी काय करू. म्हणजे हे भगवंतांना भगवंत म्हणून, भगवत्ता त्यांची पाहून, त्यांच्यावरती विश्वास ठेवून जे भगवंत आदेश देतात ते ऐकणारे हे भक्त झाले, आणि न ऐकणारे नाराज झाले. म्हणून भगवंत सुद्धा सांगतात की असे जे मूढ अभक्त आहेत त्यांना माझ्याबद्दल सांगू नका, माझ्याबद्दल माहिती सांगू नका, कारण त्यांच्यात काय परिणाम होणार नाही. पण ह्याचा अर्थ असा नाही आहे. आता मगाशी जे उद्धवनाने प्रश्न विचारला होता, मी एकटाच होतो म्हणतात, त्यावेळी भगवंत अनेक मुद्दा सांगतात की मला सर्व जीव सारखेच आहेत भगवंत म्हणतात. ते म्हणतात, हे उद्धवा, हे असुर आणि राक्षस आहेत, त्यांच्या अंतकरणात पण मी भगवंत म्हणून वास करतो आणि भक्तांच्या मध्ये मी भगवंत म्हणून वास करतो, दोघांचं समान पालन पोषण करतो, कारण ती दोन्ही पण माझी मुलं आहेत. पण ही खट्याळ मुलं आहेत, त्यांना गुणी मुलामध्ये प्रयत्न करायचा मी प्रयत्न करतो, आणि जी गुणी आहेत त्यांना वरती घेऊन जायचा प्रयत्न करतो. म्हणून भगवंत समभावानेच वागतात. असुर आहेत म्हणून त्या असुरी लोकांना त्यांनी अन्न पाणी द्यायचं बंद केलं का? आता इथेच आपल्या भूतलावरती किती अभक्त असतील, भगवान श्रीकृष्ण कोण आहेत त्यांना माहितीही नाही आहे, असे कितीतरी भक्त आहेत त्यांना, लोक आहेत की त्यांना भगवान श्रीकृष्ण माहीत नाहीत. एक जण मला परवा म्हणाले, हे मथुरा म्हणजे कुठं आलं, वृंदावन म्हणजे कुठं आलं, असे असे किती नसेल पण माहिती आहेत, चुकीचं पण काय नसेल, त्यांना माहिती नसेल, कुणाचा अजून तसा संबंध आला नसेल त्यांचा. पण अशी जी काही व्यक्ती आहेत की भगवंतांना ते मानतच नाही आहेत, म्हणून भगवंत त्यांना पुरवठा करायचा थांबवलाय काय? नाही आहे. त्यांना पाऊस पाडताना दोघांना समानच देतात, अन्न पाणी पुरवठा उत्पादन सगळं दोघांना पण देतात, भक्तांना पण देतात, त्यांना पण देतात. पण जो गुणी आहे तिकडं त्याचं लक्ष असतंय. शाळेत सुद्धा 100 विद्यार्थी असतील, त्या 100 विद्यार्थ्यामध्ये 1-2 मुलं खूप हुशार असतात, मग जे शिक्षक असतात ते सगळ्यांना समानच शिकवतात. त्यांनी शिकवत असताना ह्या मुलांना बाजूला बसून ह्यांना वेगळे धडे शिकवतात आणि ह्यांना वेगळे असं करतात का? नाही आहे. सगळ्यांना समानच शिकवत असतात, परंतु जे गुणी आहेत त्यांच्याकडे विशेष लक्ष असतं. तसुद्धा भगवंत त्यांची जी मनोभावे भक्ती करतात त्याच्याप्रती भगवंताचं झुकतं प्रेम असतंय. आणि भगवंताचे सारखे कृपाळू कुणीही मिळणारच नाहीत कुणी, म्हणून त्यांना आपले माता पिता, खरे जे माता पिता आहेत ते भगवंतच आहेत. मग आपण आपलं कर्तव्य काय आहे? आपण भगवंताचे दास आहोत, भगवंताचे सेवक आहोत, भगवंत विभू आहेत, आपण अनु आहोत. आणि आपला धर्म काय आहे? भगवंताची सेवा करणे हा आपला धर्म आहे. आणि भगवंतांची सेवा करणे, भक्तिमय करणे म्हणजे काय? तर भगवंतांच्या नामाचा जप करणे. काय जप करायचा तो? हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हा भगवंतांच्या नामाचा जप करायचा. आपण इतका वेळ घालवतो इकडं तिकडे, रात्री झोपताना सुरुवात अशी कराय की 5 वेळा असा जप म्हणायचा, सकाळी उठल्या जाग आली की 5 वेळा हा जप म्हणायची. आणि ही भगवद्गीता आपल्या, आपण फ्रीज घेतो, टीव्ही घेतो, त्याचं जसं मॅन्युअल आहे तसं हे मनुष्यानं काय केलं पाहिजे मनुष्य जन्मामध्ये येऊन, ते याच्यात सगळं सांगितलेलं आहे. ह्या एवढाच जरी ह्या जगातलं सगळं ज्ञान जरी नाहीसं झालं आणि हे एवढं जरी पुस्तक प्रलयात वाचलं तरी मनुष्य सुखी राहू शकतो, एवढं ज्ञान याच्यामध्ये आहे. तर ह्याचं दररोज एखादे श्लोक, 1-2 श्लोक वाचायला 10 मिनिटं लागतात. दररोज झोपायच्या अगोदर 1 श्लोक वाचा आणि तुम्हाला जो आनंद मिळतोय तो अनुभव घ्या. हे मी सांगतोय म्हणून नाही, तुम्ही हा दररोज 1-2 श्लोक वाचल्यानंतर तुमच्या जीवनात कसा परिवर्तन होतोय आणि कसा आनंद मिळतोय ह्याचा अनुभव घ्या. कारण मी सांगणार, तुम्ही अनुभव घेण्याच्या खूप फरक आहे. आणि हे सवलतीच्या दरामध्ये ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आता मॅरेथॉन असल्यामुळं कृपया तुम्ही सवलतीच्या दरात हे प्राप्त केली तर आनंदाची गोष्ट. हरे कृष्ण.